ते म्हणाले, ऐक ना जरा जाणं कॅन्सल करता येईल का, तू द्या निघून मुंबईला ये.
ऐकव,
म्हणलं तुमचं नक्की असेल तर वगैरे, कारण म्हणलं नाही तर मी ट्रिप आहे. तेव्हाही मला बघ ना ट्रिपची जास्त पडलेली होती की अरे जंगलात जायचंय, आपल्याला वाघ बीच पाहायचे आहे. अशा असत होते मी की हा नाही नंतर नाही कमणार, मी तिकडनं आल्यानंतर नाही करू शकणार आपण वगैरे, असं सगळं माझं त्यांना बोलून झालं. माझी उशीर ना विचारलंय लोकांनी, नक्कीच विचारलं आहे
त्यांना नाही
तर म्हणजे आता
का.
मी म्हणलं ना की वाट बघते मी अशा व्यक्तीची ज्याला मी माझा होशील ना म्हणू शकेन, रादर दॅन मला लोक विचारतील की माझी होशील का.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर लाइट्स कॅमेरा ऍक्शन, शूटिंग के संग लाइट्स कॅमेरा ऍक्शन. मी कलाकार श्रुती आणि तुम्ही ऐकताय बेस्ट ऑफ लाइट्स कॅमेरा ऍक्शन. आता माझ्या गप्पा होणार आहेत अतिशय गोड ऍक्ट्रेस, जी खरं तर यु नो आधी सिंगर आणि मग ऍक्ट्रेस असं मला म्हणावं लागणार आहे, अशी गौतमी आपल्यासोबत असणार आहे आता. गौतमी देशपांडे माझ्यासोबत. हाय गौतमी.
हाय हाय हाय,
कशी आहेस तू?
मी मस्त आहे, एकदम छान आहे.
म्हणजे एकतर ना मला तुला गाताना बघायची सवय आहे आणि तू आता मला ऍक्टिंग करताना दिसतीये, तर हे गुण मॅडम तुम्ही कुठे लपवून ठेवले होते इतकी वर्ष?
अगदी खरं सांगायचं तर खूप वर्ष गाणं शिकत होते मी आणि ऍक्टिंगही करत होते, पण मग मध्ये मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगही करत होते आणि मग मी जॉबही करत होते. सो या सगळ्यात काहीतरी एकच फॉलो करता येत होतं बेसिकली. सो ऍक्टिंग थोडीशी मागे पडली होती, पण आता परत एकदा सुरू झालंय सगळं.
तुझं हे सिरियल जे आहे माझा होशील ना, हे खूपच छान सुरू आहे, खूपच लोकांना आवडतंय आणि तू देखील लोकांना फार आवडतीये. तर मला सांग की आता सिंगिंग करताना तर तुला लहानपणापासून तुझ्या आईबाबांनी बघितलं असणार, पण ऍक्टिंग करताना जेव्हा तू स्क्रीनवर आलीस तेव्हा त्यांची पहिली रिएक्शन काय होती ग? खरं
तर म्हणजे अगदी पहिल्यापासून सुद्धा म्हणजे आता गाण्यात तर चालूच होतं, त्यामुळे तशी स्टेजवर पाहण्याची किंवा कॉलेजपासून नाटक आणि या सगळ्या गोष्टी चालू होत्या, त्यामुळे स्टेजवर पाहण्याची सवय आई बाबांना होती तेव्हाही. पण जेव्हा फर्स्ट टाइम स्क्रीनवर पाहिलं तेव्हा मला आठवतं सगळेजण आई बाबा वगैरे सगळेजण असे बसून होते कम्प्लिटली घरी, आणि ताई पण तेव्हा होती, म्हणजे आम्ही इथे मुंबईत होतो. खूप असा आईचा आनंदाने फोन आला होता, कारण तिला नेहमी वाटत होतं की मी सुद्धा या फील्डमध्ये यावं किंवा इथे कुठेतरी गाणं आणि ऍक्टिंग मध्ये सुद्धा एक्सप्लोअर करावं. सो तिचा खूप असा खुश होऊन फोन आला होता आणि ताई अशी चिडून, माझ्या वेळेला तुम्ही एवढे खुश नव्हतात, गौत्याच्या वेळेला तुम्ही जास्तच खुश आहात थोडेसे, असं कम्प्लीट आमचं कॉन्व्हर्सेशन झालं होतं. पण दे वर व्हेरी हॅपी आणि स्पेशली ताईला सुद्धा तेवढाच जास्त आनंद झाला होता, कारण तिच्यानंतर डिरेक्टली मला ऑलमोस्ट 10 वर्षानंतर मी सिरियल केली, तिची सिरियल केल्यानंतर. सो शी वॉज ऑल्सो व्हेरी हॅपी आणि सगळेच जण खूप आनंदात होते.
मृण्मयीने मला सांगितलं होतं की तू इतकी तिच्यावर डिपेंडेंट असतेस की अनेक किस्से ऐकलेत मी तुझे की तुम्ही दोघी जणी ट्रिपला गेल्यानंतर कशी तू तिला छळतेस वगैरे, हे खरंय का ती उगाच मला सांगतीये?
अगं हे खूप लहानपणीच आहे खरं सांगायचं तर, खूपच लहानपणी मी एकदा ट्रेकला गेले होते तिच्या बरोबर. आणि हो हे मात्र खरं आहे की मी तिच्यावर खूप डिपेंडेंट इतके दिवस तर म्हणजे अजूनही आहेच ते, आणि मी बेसिकली इमोशनली खूप डिपेंडेंट आहे तिच्यावर असं मला नेहमी वाटतं. म्हणजे काही झालं की ताईला मी पटकन, हा ताई अगं असं होतंय, मग रडू आलं तरी ताई, पहिल्यांदा काही नवीन छान मस्त गोष्ट घडलेली असली तरीही ताई, मग ताई घरात नसली की मला कसं तरी होतं, म्हणजे तिला म्हणते नाही नाही तू पुण्याला जाऊ नकोस तू इथेच राहा, मी पुण्याला गेल्यानंतर मी तिला म्हणते की नाही नाही तू मुंबईला जाऊ नको तू इथेच राहा. सो अशी मी इमोशनली खूप जास्त डिपेंडेंट आहे तिच्यावर. आणि हो हे जे लहानपणीचे तुम्ही किस्से सांगितले ते खरे, मी अत्यंत रडी होते एकतर, मी आत्ता आत्ता सुधारी आहे गेल्या मागच्या 2-3 वर्षामध्ये, नाहीतर मी अत्यंत पाप्याचं पितर आणि रडी होते, ऍक्च्युली रडी होते. सो मला शूलेस बांधून नेण्यापासून सगळ्या गोष्टी तिने त्या ट्रेकमध्ये गेल्यात, एकतर पेदरट होते घाबरायचं भयानक, जरा चढ वगैरे आला की मग मी रडायला लागायचं आणि मग ताईला हकाट्या मारायचं, अशी सगळी मजा असायची.
आता नाहीये तू तशी. माझा होशील ना हे सिरियल करतीयस तेव्हा खरंच कोणाला हिम्मत करून माझा होशील का असं विचारलंयस का कधी?
नाही नाही तशी वेळ नाही आली लक्षात आतापर्यंत.
अच्छा,
तशी तशी व्यक्ती अजून माझ्या समोर यायची आहे खरं सांगायचं तर, की ज्याला मी माझा होशील का असं म्हणू शकेन. सो मी सुद्धा वाईट बघतीये तशी व्यक्ती कधी समोर येण्याची.
पण तुला नक्कीच येऊन विचारलं असेल ना की माझी होशील का वगैरे?
माझी होशील ना विचारलंय लोकांनी, नक्कीच विचारलं आहे
त्यांना. नाही
असं म्हणजे आता
का
मी म्हणलं ना की वाईट बघते मी अशा व्यक्तीची ज्याला मी माझा होशील ना म्हणू शकतील, रादर दॅन मला लोक विचारतील की माझी होशील का.
अच्छा, मग तेही डिसिजन ताईला विचारूनच घेणार तर तुम्ही?
बापरे, नाही नाही, ताईला विचारून नाही, पण हो नक्कीच ताईचं ओपिनियन खूप महत्वाचं असेल त्या सगळ्या.
ऑडिशन बद्दल मला नक्कीच ऐकायला आवडेल तुझ्याकडनं की तुझं या सिरियल साठी ऑडिशन कधी झालं, कसं झालं?
ऑडिशन हार्डली एक 3 दिवस आधी झाली, ज्याच्या 3 दिवस आधी मी प्रोमो शूट केला, म्हणजे 3 दिवसानंतर मी प्रोमो शूट केला. आणि मी नागझिऱ्याच्या जंगलात फिरायला चालले होते, खरं सांगायचं तर फेब्रुवारी माझी तिकीट बुक झाली होती. हा सगळं माझं झालं होतं. आता उद्या दुपारी निघणार ट्रेन मी, आणि आज आत्ता साधारण याच वेळेला मला फोन आला की अशी अशी सिरियल आहे आणि तुझी ऑडिशन पाठव. तर मी ऑडिशन पाठवली, तिथनं मला एक तासाभरात परत फोन आला की काय तुझं पुढचं शेड्यूल काय आहे. म्हटलं उद्या मी चालली गावाला नागझिऱ्याला, 5-6 दिवस रेंज मध्ये नसणार आहे कारण तिथे रेंज नसते आतमध्ये जंगलात. आणि ते म्हणाले ऐक ना जरा जाणं कॅन्सल करता येईल का, तू उद्या निघून मुंबईला ये, म्हणलं तुमचं नक्की असेल तर वगैरे, कारण म्हणलं नाही तर मी ट्रीप ऐकणार. तेव्हाही मला बघ ना ट्रीपची जास्त पडलेली होती की अरे जंगलात जायचंय आपल्याला, वाघ बीच पाहायचे आहेत, असं असत होते मी की हा नाही नंतर नाही कमणार, जर मी तिकडनं आल्यानंतर नाही करू शकणार आपण वगैरे, असं सगळं माझं त्यांना बोलून झालं. मग ते म्हणाले अगं नाही आपल्याला अर्जंटली सुरू करायचं आहे आणि तू उद्या निघून मुंबईला ये. आणि मी सगळ्या गोष्टी कॅन्सल केल्या, म्हणजे एकच ऑडिशन झाली माझी आणि डिरेक्टली दुसऱ्या दिवशी मी तिकडे मुंबईला गेले होते, सगळं फायनल झालं आणि तिसऱ्या दिवशी मी प्रोमो शूट केला. सो इतक्या फास्ट या सगळ्या गोष्टी घडल्या की माझं मला सुद्धा कळायला काही चान्स राहिला नाही. म्हणजे मी आत्ता मी एक ऑडिशन पाठवली आणि तासाभराने मी झी मराठीच्या सिरियलमध्ये लीड करतेय, इतकाच तो डिफरन्स होता. त्यामुळे मजा आली, मलाही कळलंच नाही कशा कशा गोष्टी घडल्या, पण खूप मजा आली त्या फास्ट प्रोसेसमध्ये, पण खूप मजा आली.
क्या बात आहे, म्हणजे तुझ्या नशिबातच लिहिलं होतं की आता ती जर्नी सोडून तुझी ही जर्नी सुरू होणार. पण मला सांग की विराजस तुझ्या ऑपोजिट आहे हे तुला कळल्यावर तुझी रिएक्शन काय होती आणि कसं झालं पहिल्या दिवशी तुमचं शूट?
माझी रिएक्शन म्हणजे खरं तर मला माहितीच नव्हतं आधी कोण आहे. विर्याचा त्या दिवशी रात्री मला मेसेज आला, अगं तू ती व्ही मराठीची सिरियल करतीयस का? म्हणलं बापरे तुला कोणी सांगितलं आधी हे, कारण कोणालाच बोलले नव्हते अजून. तर तो म्हणाला अगं उद्या आपली एकत्र लुक टेस्ट आहे. म्हणलं ओ माय गॉड, मला झालं की अरे आपलाच मित्र आहे समोर. म्हणल्यानंतर काही म्हणजे एक टेन्शन असतो ना, टेन्शन नाही पण एक अशी उत्सुकता असते की अरे बापरे कोण असणार आहे, त्या व्यक्तीशी आपलं कसं आपल्याला जुळवून घ्यावं लागेल, कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येक जण किती फ्रेंडली आहे हे पण वेगळं असतं. पण असं इथे झालं की अरे विर्यात आहे, आम्ही एकत्र कामही केलेलं होतं आधी बरंच, त्याच्यामुळे तो कम्फर्ट झोन आमच्यात ऑलरेडी होता. सो डिरेक्टली काही नाही, आम्ही आलो आणि शूटच सुरू झालं, म्हणजे मजा मजा करत शूट सुरू झालं. त्यामुळे आम्हाला असं काही वेगळं वाटलंच नाही की आपण अरे एकत्र पहिल्यांदा सिरियल मध्ये वगैरे काम करतोय. सो जसं आम्ही नाटकात एकत्र काम केलं होतं तसं तिथे पण केलं आणि तो कम्फर्ट झोन ऑलरेडी असल्यामुळे आम्हाला तसं काही ट्युनअप व्हायला पण वेळ नाही लागला अजिबातच.
आणि आता इतक्या छान गप्पा झाल्यात आपल्या, आता तू ऍक्ट्रेस म्हणून तर उत्तम काम करतेच आहेस, पण अगं तू सिंगर म्हणून आम्ही तुला विसरू शकत नाही ना, त्यामुळे आम्हाला एखादं गाणं तरी तुझ्याकडनं ऐकायचं.
ओके, पण मी आता गणपती चालू आहे तर मग मी गणपतीचंच गाणं म्हणते.
सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो, सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. शुभ नयना करुणामय गौरी हरषी वरद विनायक ओंकार, गणपती अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो, लीन निरंतर हो. सूर निरागस हो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, गजवदना तू सुख करता गजवदना तू दुख हरता, गजवदना मोरया मोरया.
या ग संपवलं का असं वाटलं मला 2 मिनिटं. कमाल कमाल, माझ्या अंगावर शहारे आलेत. इतकं सुंदर गायलंस तू आणि मी मंत्रमुग्ध झाले होते गाणं ऐकताना. खरंच तुझ्या गळ्यात बाप्पा आहे.
बापरे बापरे, थँक्यू थँक्यू, खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे माझ्यासाठी.
ऑल राईट, खूप छान गप्पा झाल्या तुझ्याशी आज. वेळ कसा गेला कळलंच नाही आणि प्रत्यक्षात आता मला देखील भेटायची उत्सुकता आहे, त्यामुळे हे सगळं नीट झालं, सिच्युएशन नीट झाली की आपण नक्की भेटूया.
नक्की नक्की, अगदी नक्की भेटूया.
थँक्यू आणि गणपती बाप्पा,
गणपती बाप्पा मोरया.